पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रुशुवर्तमान अध्याय 22 मराठी लुक्रुशुवर्तमान अध्याय 22 लुक्रुशुवर्तमान अध्याय 22 यहुदाने केलेला विश्वासघात यहुदाने केलेला विश्वासघात बेखमेरी भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात तो जवळ आला होता तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा या विचारात पडले होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती तेव्हा बारातील एक जण इस्कारियोत म्हटलेला यहुदा यात सैतान शिरला आणि तो निघून जाऊन मुख्य याजक व सरदार यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे याविषयी त्याचबरोबर बोलला तेव्हा त्यास आनंद झाला व त्यांनी त्याला पैका देण्याचा करार केला त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्यास संधी पाहू लागला शेवटल्या भोजनाप्रित्यर्थ तयारी नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान यास असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा ते त्याला म्हणाले आम्ही कोठे तयारी करावी म्हणून आपली इच्छा आहे त्याने त्या सांगितले पहा पाण्याची घागर घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास आढळेल तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे सांगा गुरु तुला म्हणतो मला आपल्या शिष्यासह वल्हांडणाचे भोजन करिता येईल अशी भोजनाची जागा कोठे आहे मग तो तुम्हास सजवलेली मोठी माळी दाखवील तेथे तयारी करा तेव्हा ते गेले व त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली शेवटले भोजन नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याचबरोबर प्रेषितही बसले तेव्हा तो त्यास म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावयाची माझी फार उत्कट इच्छा होती कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही मग प्याला स्वीकारून व उपकार स्तुती करून तो म्हणाला हा घ्या आणि आपणामध्ये ह्याची वाटणी करा मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे माझ्या स्मरणार्थ हे करा त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले हा प्याला तुम्हासाठी ओतीला जात आहे असे जे माझे रक्त त्यात नवा करार आहे पण पहा मला धरून देणाऱ्याचा हात मजबरोबर मेजावर आहे मनुष्याचा पुत्र ठरविल्याप्रमाणे जातो खरा परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असो तेव्हा हे करणारा कोण असावा ह्याचा ते आपणामध्ये विचार करू लागले खरा मोठेपणा आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यामध्ये वाद झाला तेव्हा त्याने त्यास म्हटले विदेशांचे राजे त्याजवर प्रभुत्व चालवितात आणि जे त्याजवर अधिकार करतात त्यास परोपकारी असे नाव देतात परंतु तुम्ही तसे नसावे तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो अधिकारी तो सेवा करणाऱ्यासारखा हो मोठा कोण भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा भोजनास बसणारा की नाही मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे आणि माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्याबरोबर खावे व प्यावे आणि तुम्ही राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करावा. पेत्र आपला नाकार करणार हे येशू आधीच सांगून ठेवतो. शिमोना शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे आपल्या भावास स्थिर कर. तो म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर बंदीशाळेत व मरावयालाही जाण्यास तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही. आणखी त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास पिशवी झोळी व वाहना या वाचून पाठविले तेव्हा तुम्हास काही उणे पडले काय? ते म्हणाले, काही नाही. त्याने त्यास म्हटले, आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी, त्याप्रमाणे झोळीही घ्यावी, आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती घ्यावी. मी तुम्हा सांगतो, तो अपराध्यात गणलेला होता असे जे लिहिले आहे ते माझ्या ठाई पूर्ण झाले पाहिजे, कारण मजविशीच्या गोष्टीचा शेवट आला आहे. ते म्हणाले, प्रभूजी, पहा, ह्या 2 तरवारी आहेत. तो त्यास म्हणाला, पुरे. गेतसेमाने बागेत येशू, गेतसेमाने बागेत येशू. ह्यानंतर तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागेमागे गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. मग त्याचपासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर झाला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे बापा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गाहून एक देवदूत येऊन आपणाला बळ देताना त्याच्या दृष्टीस पडला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा त्याचा घाम रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्याजवळ आला. तो ते खेदामुळे झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. तो त्यास म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. येशूला अटक करण्यात येते. तो बोलत आहे इतक्यात पहा, लोकसमुदाय आला व यहुदा नावाचा 12 एक जण त्यांच्यापुढे चालत होता. तो येशूचे चुंबन घ्यावयास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, यहुद्या, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस का? त्याच्या सभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय? त्यातील एकाने प्रमुख याचकाच्या दासावर हात टाकून त्याचा उजवा कान कापून काढला. तेव्हा येशूने म्हटले, त्याचे एवढे होऊ द्या, आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर आले होते त्यास येशू म्हणाला, जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी व सोटे घेऊन निघाला काय? मी प्रतिदिवशी मंदिरात तुमच्याबरोबर असताना तुम्ही मजवर हात टाकला नाही, पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे. पेत्र येशूचा नाकार करतो. मग त्यांनी त्याला पकडून प्रमुख याचकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागेमागे चालू लागला. ते राजांगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते. त्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा कोणा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहून त्याचकडे टक लावून म्हटले, हाही त्याचबरोबर होता, पण तो नाकारून बोलला, बाई मी त्याला ओळखत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, तूही त्यातला आहेस. पेत्र म्हणाला, गृहस्था मी तो नाही. सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीने म्हणाला, खरोखर हाही त्याचबरोबर होता, हा गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, गृहस्था तू काय बोलतोस ते मला समजत नाही. असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्याअगोदर तू तीन वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने सांगितले होते ते पेत्राला आठवले. मग तो बाहेर जाऊन फार रडला. ज्या मनुष्यांनी येशूला धरले होते त्यांनी त्याची थट्टा करून त्याला मार दिला. त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, अंतर्ज्ञानाने बोल, तुला कुणी मारले ते सांग. त्यांनी त्याची निंदा करून त्याच्या विरुद्ध पुष्कळ गोष्टी उच्चारल्या. मुख्य याजकापुढे येशू, मुख्य याजकापुढे येशू. मग दिवस उगवल्यावर लोकांचे वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, तू ख्रिस्त असलास तर आम्हा सांग. त्याने त्यास म्हटले, मी तुम्हा सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही. तरी येथून पुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तेव्हा ते सर्व म्हणाले, तर तू देवाचा पुत्र आहेस काय? तो म्हणाला, मी आहे म्हणून तुम्ही म्हणता. तेव्हा ते म्हणाले, आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः याच्याच तोंडचे ऐकले आहे.